जय जय रघुवीर समर्थ श्री राम। दशक दूसरा, समास पहला, मूर्ख लक्षण। श्री राम ओम नमो जी गजानना, एकदंता त्रिनयना, कृपा दृष्टि भक्तजना अवलोकावे श्री राम। तुज नमो वेदमाते श्री शारदे ब्रह्मसुते, अंतरी वसे कृपावंते स्फूर्ति रूपे श्री राम। वंदून सद्गुरु चरण करु रघुनाथ स्मरण, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेल श्री राम। एक मूर्ख एक पढ़द मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोति सागर विवेक केला पाहिजे श्री राम। पढ़त मूर्खाचे लक्षण पुहिले समासी निरूपण, सावध होऊनी विचक्षण परिसोत पुढे श्रीराम। आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार, परी काही एक तत्पर होऊनी एका श्रीराम। जे प्रपंचिक जन जयास नाही आत्मज्ञान, जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे श्रीराम। जन्मला दयाचे उदरी तयासी तो विरोध करी, सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख श्रीराम। सांडून सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित, सांगे अंतरीची मात तो एक मूर्ख श्रीराम। परस्त्रीसी प्रेमाधरी श्वशुरगृही वास करी, कुळे विण कन्यावरी तो एक मूर्ख श्रीराम। समर्थावरी अहंता अंतरी मानैचिन समता, सामर्थ्ये वीण करी सत्ता तो एक मूर्ख श्रीराम। आपुली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख श्रीराम। अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी, जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख श्रीराम। आपुली धरुनिया दूरी पराव्यासी करी मित्री, परनून्य बोले रात्री तो एक मूर्ख श्रीराम। बहुत जागते जन तया मध्ये करी शयन, परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख श्रीराम। मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न, सप्तवेशनी दयाजे मन तो एक मूर्ख श्रीराम। धरून परावी आस प्रयत्न सांडी सावकास, निसुगायीचा संतोष मानी तो एक मूर्ख श्रीराम। घरी विवेक उमजे आणि सभे मध्ये लाजे, शब्द बोलता निर्बुजे तो एक मूर्ख श्रीराम। आपणा हून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट, शिकवणेचा मानी वीत तो एक मूर्ख श्रीराम। नायके त्यासी शिकवी वडिलांशी जाणी वदावी, जो आरदास गोवी तो एक मूर्ख श्रीराम। एकाएकी एक सरा जाला विषयी निलाजिरा, मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख श्रीराम। औषध न घे असो न वेथा पथ्य न करी सर्वथा, न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख श्रीराम। संगे विण विदेश करी वोळखी विण संगधरी, उडी घाली महापुरी तो एक मूर्ख श्रीराम। आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन, रक्षु नेणे मानाभिमान तो एक मूर्ख श्रीराम। सेवक जाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित, सर्व काळ जो दुश्चित तो एक मूर्ख श्रीराम। विचार न करिता कारण दंड करी अपराधे विण, स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख श्रीराम। देवलंड पितृलंड शक्तिवीण करी तोड, ज्याचे मुखी भंड उभंड तो एक मूर्ख श्रीराम। घरीचा वरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा, ऐसा जो का वेड मूढा तो एक मूर्ख श्रीराम। नीच यातीसी सांगातो, परांगनेसी एकांतो, मार्गे जाय खात खात तो एक मूर्ख श्रीराम। स्वये नेणे परोपकार, उपकाराचा अनोपकार, करी थोडे बोले फार तो एक मूर्ख श्रीराम। तपिळ खादाड आळसी, कुश्चिळ कटकुटिळ मानसी, धारिष्ट नाही जयापासी तो एक मूर्ख श्रीराम। विद्या वैभव नाधन, पुरुषार्थ सामर्थ्य नामान, कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख श्रीराम। लंडी लटिका लाबाड, कुकर्मी कुटीळ निचाड, निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख श्रीराम। उंची जाऊनी वस्त्र नेसे, चौबारा बाहेरी बैसे, सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख श्रीराम। दंत चक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि चरण, सर्व काळ दयाचे मळीण तो एक मूर्ख श्रीराम। वैधृती आणि वितिपात, नाना कुमूर हूते जात, अपशकुने करी घात तो एक मूर्ख श्रीराम। क्रोधे अपमाने कुबुद्धी, आपणास आपण वधी, जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख श्रीराम। जीवलगास परमखेदी, सुखाचा शब्द तोही नेदी, नीच जनास वंदी तो एक मूर्ख श्रीराम। आपणास राखे परोपरी, शरणागतास अव्हेरी, लक्ष्मीचा भरवसाधरी तो एक मूर्ख श्रीराम। पुत्र कळत्र आणि दारा, इतुकाची माननिया थारा, विसरोन गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम। जैसे जैसे करावे, तैसे तैसे पावावे, हे दयास नेणवे तो एक मूर्ख श्रीराम। पुरुषाचे अष्टगुणे, स्त्रियास ईश्वरी देणे, ऐशा केल्या बहुत देणे तो एक मूर्ख श्रीराम। दुर्जनाचे बोले, मर्यादा सांडून चाले, दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम। देवद्रोही गुरुद्रोही, मातृद्रोही पितृद्रोही, ब्रह्मद्रोही स्वामी द्रोही तो एक मूर्ख श्रीराम। परपीडेचे मानी सुख, परसंतोषाचे मानी दुःख, गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख श्रीराम। आदरे विण बोलणे, नपुसता साक्ष देणे, निंद्य वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम। तुक तोडून बोले, मार्ग सांडून चाले, कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम। पत्य राखो नेणे कदा, विनोद करी सर्वदा, हासता खिजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम। होड घाली अवघड, काजे विण करी बडबड, बोलो चिनेणे मुखजड तो एक मूर्ख श्रीराम। वस्त्र शास्त्र दोनी नसे, उंचे स्थळी जाऊन बैसे, जो गोत्र जास विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम। तस्करासी ओळखी सांगे, देखिली वस्तू तेची मागे, आपुले आन्हीत करी रागे तो एक मूर्ख श्रीराम। हीन जनासी बराबरी, बोल बोले सरोत्तरी, वामहस्ते प्राचन करी तो एक मूर्ख श्रीराम। समर्थासी मत्सर धरी, अलभ्य वस्तूचा हेवा करी, घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम। सांडूनिया जगदीशा, मनुष्याचा मानी भरवसा सार्थके विणवेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम संसार दुःखाचे निगुणे दिवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख श्रीराम अल्प अन्याय क्षमा न करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख श्रीराम समर्थाचे मनीचे तुटे जयाचे निसभा विटे क्षणाबरा क्षणा पालटे तो एक मूर्ख श्रीराम बहुता दिवसांचे सेवक त्यागून ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम अनीतीने द्रव्य जोडी धर्म नीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम घरी असोनी सुंदरी जो सदांसा परद्वारी बहुतांसे उचिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख श्रीराम आपुले अर्थ दुसऱ्यापाशी आणि दुसऱ्याचे अभिलाषी पर्वत करी ही नाशी तो एक मूर्ख श्रीराम अतिताचा अंत पाहे कुग्रामा मध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख श्रीराम दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे दोई खाजवी दोन्ही हाते तो एक मूर्ख श्रीराम उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी ही नकुळी तो एक मूर्ख श्रीराम स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या सन्निध वैसणे मर्यादे विण पाळी सुणे तो एक मूर्ख श्रीराम परस्त्रीशी कळह करी मुखी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम कळह पाहात उभा राहे तोड विना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम आपले काज होये तवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांसे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निघा न करी पुस्तकाची तो एक मूर्ख श्रीराम आपण वाची ना कधी कोणास वाचा वया नेदी बांधोन ठेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे चित्त देवुनिया शहाणे ऐकती सदा श्रीराम लक्षणे अपार असती परी काही एक येथामती त्यागार्थ बोलिले श्रोती क्षमा केले पाहिजे श्रीराम उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढिले समासी आघवी निरोपिली श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक दूसरा समास दूसरा उत्तम लक्षण श्रीराम श्रोता भावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची श्रीराम वाट पुसिल्या विण जाऊ नये फळ ओळखल्या विण खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी श्रीराम अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधिल्या विण करू नये कुळही नकांता श्रीराम विचारे विण बोलो नये विवंचने विण चालो नये मर्यादे विण हालो नये काही एक श्रीराम प्रीती विण रुसो नये चोरास ओळखी पुसो नये रात्री पंथ क्रमून एकाएकी श्रीराम जनी आर्दव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी श्रीराम निंदा द्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्य दारा हरू नये बलात्कारे श्रीराम वक्तयास खोदू नये ऐक्यतेशी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या श्रीराम तोंडाळाशी भांडो नये वाचाळाशी तंडो नये संत संग खंडू नये अंतर्यामी श्रीराम अतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवणेचा श्रीराम क्षणाक्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलो नये केल्या विण सांगो नये आपला पराक्रमू श्रीराम बोलिला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चुको नये केल्या वीण निखंदू नये पुढिलाशी कदा श्रीराम आळसे सुख मानू नये स्वाहाडी मनास आणू नये शोधिल्या विण करू नये कार्य काही श्रीराम सुखा आंग देऊ नये प्रयत्न पुरुषे सांडू नये कष्ट करिता त्रासो नये निरंतर श्रीराम सभेमध्ये लाजो नये बाष्कळपणे बोलो नये पैज होड घालू नये काही केल्या श्रीराम बहुत चिंता करू नये निसुगपणे राहो नये परस्त्रीते पाहो नये पापबुद्धी श्रीराम कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये परपीडा करू नये विश्वासघात श्रीराम शोच्ये विण असो नये मळीन वस्त्र नेसो नये जाणारास पुसो नये कोठे जातोसी म्हणवणी श्रीराम व्यापकपण सांडू नये पराधेन होऊ नये आपुले बोझे घालू नये कोणी एकासी श्रीराम पत्रे विण पर्वत करू नये हीनाचे ऋण घेऊ नये गोही विण जाऊ नये राजद्वारा श्रीराम लटिकी जाजू घेऊ नये सभेस लटिके करू नये आदर नसता बोलो नये स्वाभाविके श्रीराम आदखने पण करू नये अन्याये विण गांजू नये अवनीतीने वर्तो नये आंगबळे श्रीराम बहुत अन्न खाऊ नये बहुत निद्रा करू नये बहुत दिवस राहो नये पिसुणाचे थे श्रीराम आपल्याची गोही देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हासो नये गोष्टी सांगोनी श्रीराम धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये बहुत काशी करू नये मैत्री कदा श्रीराम कामे विण राहो नये नीच उत्तर साहो नये आसुदे अन्न सेवू नये वडिलांचेही श्रीराम तोंडी सीवी असो नये दुसऱ्यास देखो न हासो नये उणे अंगी संचारो नये कुळवंताचे श्रीराम देखिली वस्तू चोरू नये बहुत कृपण होऊ नये जीवलगासी करू नये कळह कदा श्रीराम एकाचा घात करू नये लटिकी गोही देऊ नये अप्रमाण वर्तो नये कदा काळी श्रीराम चहाडी चोरी करू धरू नये परद्वार करू नये मागे उणे बोलो नये कोणी एकाचे श्रीराम समयी यावा चुको नये सत्वगुण सांडू नये वैरी यास दंडू नये शरण आलिया श्रीराम अल्पधने माजो नये हरिभक्तीसी लाजो नये मर्यादे विण चालो नये पवित्र जनी श्रीराम मूर्खासी संबंध पडो नये अंधारी हात घालू नये दुश्चितपणे विसरो नये वस्तू आपुली श्रीराम स्नान संध्या सांडू नये कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, चुकरपणे श्रीराम अरिघता सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे श्रीराम देवाचा नवस बुडवू नये, आपुला धर्म उडवू नये, भलते भरी भरो नये, विचारे वीण श्रीराम निष्ठुरपण धरू नये, जीवहत्या करू नये, पाऊस देखोन जाऊ नये अथवा अवकाळी श्रीराम सभा देखोन गळो नये, समयी उत्तर टळो नये, धिक्कारिता चळो नये, धारिष्ठ आपुले श्रीराम गुरुविरहित गुरुविरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिणे शाश्वत मानू नये, वैभवेशी श्रीराम सत्य मार्ग सांडू नये, असत्य बंधे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा श्रीराम अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची श्रीराम नेखता हे उत्तम गुण ते मनुष्य अवलक्षण ऐकतयांसे लक्षण पुढील समासी श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण श्रीराम ऐका कुविद्येची लक्षणे अतिहीने कुलक्षणे त्यागार्थ बोलिले ते श्रवणे त्याग घडे श्रीराम ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगिजेल येही लक्षणी ओळखावा श्रीराम कुविद्येचा प्राणी असे तो कठिण निरूपणे त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणवनिया श्रीराम दंभोदर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्वताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईषणा वासना अतृप्ती लोलंगता श्रीराम इच्छा वांछा चिकित्सा निंदा आनित्य ग्रामणी मस्ती सदा जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना श्रीराम स्पर्धा खटपट आणि चटपट तरहे झटपट आणि वटवट सदा खटखट आणि लटपट परमवेथा कुविद्या श्रीराम कुरूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दरिद्री आणि कृपण आतिशयेसी श्रीराम आळसी आणि खादाड दुर्बळ आणि लाताड तुटक आणि लाबाड आतिशयेसी श्रीराम मूर्ख आणि तपिळ वेडे आणि वाचाळ लटिके आणि तोंडाळ आतिशयेसी श्रीराम नेणे आणि नायके न ये आणि न शिके न करी आणि न देखे अभ्यास दृष्टी श्रीराम अज्ञान आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तासी देखो सकेना श्रीराम पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक आतिशयेसी श्रीराम हीन आणि कृत्रिमी रोगी आणि कुकर्मी आचंगुल आणि अधर्मी वासनारमे श्रीराम हीन देह आणि ताठा अप्रमाण आणि फाटा बाष्कळ आणि करंटा विवेक सांगे श्रीराम लंडी आणि उन्मत निकामी आणि दुल्लद ध्याड आणि बोलत पराक्रमो श्रीराम। कनिष्ठ आणि गर्विष्ठ नुपरते आणि नष्ट, द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयेसी श्रीराम। अभिमानी आणि निसंगळ वोडगस्त आणि खळ, दंभिक आणि अनर्गळ अतिशयेसी श्रीराम। वोखटे आणि विकारी खोटे आणि अनोपकारी, अवलक्षण आणि धिक्कारी प्राणी मात्रासी श्रीराम। अल्पमती आणि वादक दीन रूप आणि भेदक, सूक्ष्म आणि त्रासक कुशब्दे करुणी श्रीराम। कठिन वचनी कर्कश वचनी कापट्य वचनी सदेह वचनी, दुःख वचनी तीव्र वचनी क्रूर निष्ठूर दुरात्मा श्रीराम। न्यून वचनी पैशून्य वचनी अशुभ वचनी आनित्य वचनी, द्वेष वचनी अनृत्य वचनी बाष्फळ वचनी धिक्कारू श्रीराम। कपटी कुटिळ गाठ्याळ कोरटे कुचर नट्याळ, कोपी कुदन टवाळ अतिशयेसी श्रीराम। तपिळ तामस अविचार पापी अनर्थी अपस्मार, भूत संबंधी संचार आंगी वसे श्रीराम। आत्महत्यारा स्त्री हत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा, मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित श्रीराम। उणे कुपात्र कुतर्की मित्रद्रोही विश्वासघातकी, कृतघ्न तल्पकी नारकी आतिथ्यायी जल्पक श्रीराम। किंत भांडण झगडा कळ्ळहो अधर्म अनराहाटी शोक संग्रहो, चाहाड वेसनी विग्रहो निग्रह करता श्रीराम। द्वाड आपेशी वोंगळ चाळक चुंबगल लच्छाळ, स्वार्थी अभिळाशी वोढाळ आदत्त झोड आदसपणा श्रीराम। षठ शुंभ कातरु लंडतुर मुंड सिंतरु, बंड पाषांड तस्करु अपहार करता श्रीराम। धीट सैराट मोकाट चाट चावट वाजट, थोट उद्धट लंपट बट वालक बुद्धे श्रीराम। मारे करी वरपे करी दरवडे करी खाणोरी, मैंद भोंदू परद्वारी भुररे करी चेतके श्रीराम। निशंक निलाजिरा कळभंट टौणपा लौंद धट उद्धट, ठस ठोंबस खट नट जगभांड विकारी श्रीराम। अधीर अळिका अनाचारी अंधपंगू खोंगले करी, थोटावधीर दमे करी तर्ही ताठा न संडी श्रीराम। विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन, शक्तिहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी श्रीराम। बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन, लक्षणहीन लावण्यहीन आंगहीन विपारा श्रीराम। युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन, क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी श्रीराम। भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन, शांतिहीन क्ष्माहीन सर्वहीन क्षुल्लकु श्रीराम। समयो नेणे प्रसंग नेणे प्रयत्न नेणे अभ्यास नेणे, आर्जव नेणे मैत्री नेणे काहीत नेणे अभागी श्रीराम। असो ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा श्रीराम। ऐशी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, अभिमाने तरहे भरणे हे विभीत नव्हे श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक दुसरा समास चौथा भक्ति निरूपण। श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये श्रीराम भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम काळ सार्थक हाची परम लाभ जाणावा श्रीराम प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा मोहोत्साव तेणे प्रेमा दुणावे श्रीराम नरदेही आलिया येक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ जो श्रीराम विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे श्रीराम अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग नाही तरी धरणे संग साधू जनाचा श्रीराम नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे श्रीराम अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणे सारासार विवेक करणे श्रीराम पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे होई जे ज्ञाना अधिकार पात्र श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काही तरी एका भजने सार्थक करावे श्रीराम जन्मा आलियाचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये श्रीराम नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्त वित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम हे काहीच न धरी जो मनी तो मृत्यप्राय वर्ते जनी जन्मा येऊन तेणे जननी वायात कष्टविली श्रीराम नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा श्रीराम नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत श्रीराम नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा श्रीराम नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम नाही नीती नाही न्याये नाही पुण्याचा उपाये नाही परस्त्रीची सोये नाही परत्रीची सोये युक्ता युक्त क्रिया श्रीराम नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा अभाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे श्रीराम शांती नाही क्ष्मा नाही दीक्षा नाही मैत्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनादिक श्रीराम सुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची श्रीराम कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ट नाही काहीच नाही पाहता श्रीराम उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची श्रीराम परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी श्रीराम ऐसे प्रकारीचे पाहाता जन ते जितची प्रेता समान त्यासी न करावे भाषण पवित्र जनी श्रीराम पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक दुसरा, समास पाचवा, रजोगुण लक्षण। श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम। सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्रीराम। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यद्गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः। त्यात ही शुद्ध आणि सबळ, ते ही बोलिजेति सकळ, शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे श्रीराम। शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक श्रीराम। तया संसारिकांची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोनी जाती निघोनिया श्रीराम। रज तम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता श्रीराम। रजोगुण येता शरीरे वर्तणूक कैसी करी, सावध होऊनी चतुरी परिसावे श्रीराम। माझे घर माझा संसार, देव कैसा आणिला थोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण श्रीराम। माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुकियांची वाह्य चिंता तो रजोगुण श्रीराम। बरे खावे बरे जेवावे, बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण श्रीराम। कैसा धर्म कैसे दान, कैसा जप कैसे ध्यान, विचारीना पाप पुण्य तो रजोगुण श्रीराम। नेणे तीर्थ नेणे व्रत, नेणे अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण श्रीराम। धनधान्याते संचित मन होये द्रव्यासक्त, अत्यंत गृपण जीवित्व तो रजगुण श्रीराम। मी तरुणा मी सुंदर, मी बळाढ्य मी चतुर, मी सकळांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण श्रीराम। माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण श्रीराम। दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण श्रीराम। कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण श्रीराम। बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समस्ता तो रजोगुण श्रीराम। जीवलगांची खंती जेणे काळे वाटे चित्ती, तेणे काळे शीघ्र गती रजोगुण आला श्रीराम। संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट, मनास आठवे संकट तो रजोगुण श्रीराम। की मागे जे जे भोगिले ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण श्रीराम। वैभव देखोनी दृष्टी आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिमपुटी करी तो रजोगुण श्रीराम। जे जे दृष्टी पडिले ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण श्रीराम। विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन, राग रंग तान मान तो रजोगुण श्रीराम। टवाळे ढवाळे निंदा सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण श्रीराम। आळस उठे प्रबळ करमणुकेचा नाना खेळ का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण श्रीराम कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नाना खेळी दान अर्पी तो रजोगुण श्रीराम उन्मत्त द्रव्यावरी अति प्रीती ग्रामज्य आठवे चित्ती आवडे नीचाची संगती तो रजोगुण श्रीराम तष्कर विद्या जीवी उठे पर न्यून बोलावे वाटे नित्य नेमास मनविटे तो रजोगुण श्रीराम देवकारणी लाजाळू उदरा लागे कष्टाळू प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण श्रीराम गोड ग्रासी आळकेपण अत्यादरे पिंडभोषण रजोगुणे उपोषण केले नवचे श्रीराम शृंगारिकते आवडे भक्ती वैराग्य नावडे कळा लाघवी पवाडे तो रजोगुण श्रीराम नेणो निया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बलात्कारे घाले जन्मा तो रजोगुण श्रीराम असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी श्रीराम आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण श्रीराम उपाये एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी येथानुशक्ती भजन करावे श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पून या मने सार्थक करावे श्रीराम येथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुख दुःखे परीचिंतन देवातेचि करावे श्रीराम आदि अंति एक भाव आदि अंति एक देव मध्येची लावली माव मनोनिया पूर्ण भाव भगवंती असावा श्रीराम ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक श्रीराम त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ श्रीराम ऐसा रजोगुण बोलिला श्रुती मने अनुमानिला आता पुढे परीसिला पाहिजे तमोगुण श्रीराम इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।